ऐसा बस तुम्हें लग रहा है कि तुम हिंदी में बात कर रही हो. जो भाषा तुमने डिवाइस करी है अपने लिए वो हिंदी नहीं है. तुमको लग रहा है लोकांना वाटतंय बहुतेक मी वयानी फार मोठी आहे. मी लहान आहे, मी 33 वर्षाची आहे. माझ्या पाया वगैरे पडायचे लोक रस्त्यात थांबवून मला. नाटक नाही करायचा हा कॉन्शियस डिसिजन होता. तेव्हा माझं जस्ट लग्न झालं होतं. एका दिवसात 7-7-8-8 सीन्स करणं आणि रोज शूटिंग करणं ही खूप अवघड प्रोसेस आहे. आम्ही असे खूप लवी डवी असे नव्हतो कधीच पहिल्यापासून. म्हणजे बच्चू सोनू लालू वगैरे असं आम्ही काहीच कधीच एकमेकांना म्हणलं नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला त्या 70 mm वरती बघता ते फिलिंग हे जगात भारी फिलिंग आहे.
नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर आणि मुक्काम पोस्ट मनोरंजनमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. आत्ता जी माझ्यासमोर बसली आहे ना ती एक हर हुन्नरी मुलगी आहे असं मी म्हणेन. आणि आय नो हर फॉर इयर्स, पण एव्हरी टाईम आय मीट हर ऑर एव्हरी टाईम आय इंटरॅक्ट विथ हर ना एक नवीनच बाजू तिच्या व्यक्तिमत्वातली मला उलगडत जाते. तिला माहिती नाही अजून हे, पण मला माहिती. सो वेलकम स्पृहा, वेलकम टू मुक्काम पोस्ट मनोरंजन. कशी आहेस?
थँक्यू सो मच, मी मस्त आहे. आणि फायनली आपण आज समोरासमोर बसून गप्पा मारतोय.
खरंच, नाही तर तू आजकाल इतकी बिझी झाली आहेस ना की त्याला काही तोडच नाही. म्हणजे तुझे व्हिडिओज मी बघते, आय एम शुअर तुझे OTT हे सुरू आहेत सगळे शूट्स आणि ऑडिशन्स आणि काय 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 काय. सो एनिवेज, ते असो, सगळ्यात आधी ना मला ह्या गप्पा सुरू करायच्या आहेत त्या एका अत्यंत अत्यंत बेसिक प्रश्नाने. ठीक आहे, मी तुला अनेकदा अनेक टीव्ही शोजवर ॲज अ गेस्ट गेलेलं फॉर प्रमोशन ऑर व्हॉट एव्हर पाहिलं आहे. आणि तेव्हा तेव्हा ना तुझ्या नावाची सॉलिड चेष्टा करतात यार लोक. हां, तर मला हे दोन प्रश्नांची उत्तरं हवी आहेत या बाबतीत. एक, राग येतो का? आणि दुसरं, जो प्रश्न सगळ्यात जगाला पडलाय तो प्रश्न मी आता तुला विचारते की स्पृहा या नावाचा अर्थ सांग.
बर, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी देते.
चालेल.
स्पृहाचा अर्थ आहे चांगली इच्छा. इट्स अ गुड विश. बहु असो तर सुंदर संपन्न की महा गाणं आठवतंय, त्यात माझं नाव आहे. देह पडो सत्कारणी ही असे स्पृहा. सो चांगली इच्छा म्हणजे स्पृहा. आता राग येतो का? तर मी, मला इतकी सवय आहे या गोष्टीची लहानपणापासून की आपलं नाव नाही येत लोकांना नीट बोलता. खरं तर त्यात काही फार कठीण नाही आहे. म्हणजे ते काय असं याज्ञवल्क्य वगैरे असं काही इतकी जोडाक्षर वगैरे असलेलं नाव नाही आहे. ते सोपं नाव आहे, पण त्यात चुकतातच लोक. तर आता मला त्याची सवय झाली आणि बाकी कुठल्या गोष्टीची चेष्टा मेबी करता येत नाही म्हणून ते नावाची करत असते.
दॅट्स वन पॉइंट. पण ह्याच्यातून मला एक प्रश्न जो सुचला आउट ऑफ क्युरिओसिटी की तुला तुझं नाव पहिल्यांदा कधी घेता आलं?
तुझा विश्वास नाही बसणार, पण मी 3 किंवा 3.5 वर्षाची होते तेव्हा मी स्पष्ट स्पृहा असं म्हणायला लागले होते.
वा,
म्हणजे स्प्लूहा स्प्लूवा वगैरे असं कधी मी काही बोललं नाहीये. म्हणून मला जास्त कॉमेडी वाटतं की लोक जेव्हा चुकतात किंवा त्यांना कळत नाही स्पेल कसं करायचं किंवा हे नक्की याचा उच्चार काय आहे. तर मी इतकी व्हर्जन्स ऐकली आहेत माझ्या नावाची, स्प्रिला स्पृशा स्प्रिहा स्प्रिया वगैरे असं काही म्हणतात.
स्पृशा मोर डिफिकल्ट दॅन स्पृहा
आयडियली,
है की नाही?
म्हणजे सुखाचा जीव दुःखात घालतो.
पण मला एक सांग की मग आता तू हिंदीमध्ये जेव्हा काम करतेस OTT वगैरे, तिथे तर सगळा कॉस्मोपॉलिटन क्राऊड असतो, तिथे तुझ्या नावाचा अजून काय काय खून होतो?
नाही होत, कारण नॉर्मली एक तर स्पृहा हा संस्कृत शब्द आहे. सो हिंदी भाषिक लोकांना मोस्ट ऑफ द टाइम्स नीट बोलता येतं, पण ते बऱ्याचदा आपण जसं स्पृहा म्हणतो त्याऐवजी ते स्प्रिहा म्हणतात. ते SPRI असं स्पेल करतात.
करेक्ट.
तर ते पण दॅट स्टील ओके. म्हणजे मला असं वाटतं की स्पृहा हे तरीही जवळ आहे.
ठीक आहे,
पण असं अदरवाइज मुद्दाम कोणी चुकलं तसं होत नाही.
होत नाही, राईट. पण मला सांग आता तू हे जे व्हिडिओज करतेस, ओके, युट्यूब तुझं चॅनल आहे, इट्स व्हेरी पॉप्युलर, इवन आय फॉलो इट, बट आजकाल तू या रेसिपीजचे व्हिडिओ वगैरे का टाकायला लागली आहेस?
रेसिपी
स्क्रोलअप करते. हो, मी बघितलंय तुला फोडणी टाकताना वगैरे.
एक आहे त्याच्यामधलं कारण म्हणजे त्याच्या मागचं, मला खूप आवडतो स्वयंपाक करायला. सो अगदीच जेव्हा मला खूप वेळ असतो, म्हणजे अर्ध्या वेळेला मी जे करते त्यातलं काही मला टाकता येत नाही, कारण इतका पेशन्सच नाहीये. एकीकडे कांदा चिरताना दुसरीकडे असा मोबाईल धरा वगैरे हे नॉर्मली करायचा कंटाळा येतो. पण जेव्हा असं खूप फुरसत आहे तेव्हा मग मी ते कधी कधी ते करते आणि ते पोस्ट करते. पण मला खूप मजा येते ते सगळं करायला.
बट आय वॉज लाईक रिअली क्युरियस की अरे स्पृहाला काय झालंय, ती असे रेसिपीजचे व्हिडिओज का टाकायला लागली.
मला मजा येते आणि ऍक्च्युली मला खूप सरप्राईझिंग पण वाटलं, कारण लोकांना बऱ्याचदा माहितीच नसतं की ऍक्च्युअल आयुष्यात आपण कसे असतो किंवा काय करतो, आपल्याला काय आवडतं. तर अशा तू आत्ता म्हणालीस तशा खूप सरप्राईज कमेंट सुद्धा होत्या की अरे तुम्हाला पण येतो का स्वयंपाक करता, काय तुम्हाला येतं का तू फक्त रेकॉर्ड करतेस आणि तुझ्यासाठी दुसरंच कोणतरी ते करत असत, हे सुद्धा मी वाचलंय.
पण मग आता लग्न झाल्यानंतर स्वयंपाक करायची अजून मजा येते का प्रेशर वाटतं का काय?
नाही, इनफॅक्ट आता माझ्या लग्नाला यंदा 8 वर्ष पूर्ण होतील. पण लग्नाआधी आणि लग्नानंतर मला फारशी माझ्यावर कधी वेळच नाही आली स्वयंपाकघरात जायची. सो माझ्या घरी वरदचे आई माझ्या सासूबाई ती अतिशय सुंदर स्वयंपाक करते आणि म्हणजे चव जी हाताला असते ती, आणि माझ्या घरी माझी आई होती आणि ती स्वयंपाक करत होती. सो या दोन्ही आयांनी ती रिस्पॉन्सिबिलिटी इतकी वाटून घेतली की ॲज फार ॲज मला आणि वरदला काहीतरी खूप वेगळं खायचं आहे किंवा स्पेसिफिक एखादी डिश हवी आहे जी आपल्या रेग्युलर मराठी घरांमध्ये बनत नाही,
राईट,
तर तेव्हाच मग मी जाऊन तिथं लुडबुड करते. अदरवाइज मी काही करत नाही.
ओके, दॅट इज सो युअर सो लकी. पण मला एक सांग की खूप दिवसात ना तुला कोणत्याही फिल्ममध्ये किंवा नाटकामध्ये नाही पाहिलं यार, काय झालंय, काय गेलीस कुठे तू?
काय नाही, इथेच आहे. आयडियली मी फक्त नाटक करत नाहीये तसं बघायला गेलं तर, बाकी सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी चालू आहेत. शक्तिमान नावाची मराठी फिल्म मी प्रकाश कुंटेची केली आहे, ती आता रिलीज होईल.
ओके,
पुरणपोळी नावाची एक फिल्म केली आहे, ती आता रिलीज होईल. किंवा सब मोहमाया है म्हणून हिंदी एक फिल्म केली आहे
बर,
शर्मन आणि मी त्याच्यात आहोत, शर्मन जोशी आणि, सो ती रिलीज होईल. सो त्या आता लागून रिलीजेस आहेत. किंवा OTTs मध्ये मध्ये काम चालू आहे. नाटक नाही करायचा हा कॉन्शियस डिसिजन होता. मी सलग 5 नाटकं, 5 का 4 मला आता बघ लेट्स काउंट, नेवर माइंड, नांदी, समुद्र आणि डोंट वरी बी हॅपी, 4 अशी 4 नाटकं मी सलग करत होते एका मागोमाग एक. आणि समुद्र जेव्हा आलं नाटक तेव्हा माझं जस्ट लग्न झालं होतं आणि त्याच्यानंतर त्याचे प्रयोग झाले, मग मी डोंट वरी करायला घेतलं, मग ते प्रयोग झाले आणि समोर माझ्या लक्षात आलं की मला वरदला जितका गरजेचा तितका वेळ देता येत नाहीये. आणि तोपर्यंत आमच्या रिलेशनशिप मध्ये कायम टाइम वाईज ऍडजस्टमेंट वरदनी केली आहे,
राईट.
सो ऍट दॅट टाइम ही वॉज नॉट एबल टू मेक दॅट ऍडजस्टमेंट एनी मोर.
ओके,
तर मला असं वाटलं की माझ्याकडनं आत्ता काय पॉसिबल आहे एक गोष्ट कमी करणं जेणेकरून आम्हाला एकमेकांबरोबर वेळ मिळेल बेसिक, कारण नाहीतर शनिवार रविवार सगळे बँक हॉलिडेज, सगळे सण, सुट्टी तेव्हा आपले प्रयोग ना
बरोबर
नाटकाचं सिम्पल गणित, त्यामुळे मग सगळंच बिझी होऊन जायचं आणि मग आम्ही भेटायचोच नाही. सो आय थिंक त्यावेळेला मला असं वाटलं की एक काहीतरी पॉज करणं गरजेचं आहे.
करेक्ट.
आणि अजूनही मला असं वाटतं की मी त्या स्टेजला नाहीये की मी नाटकाची कमिटमेंट घेऊ शकेन.
कारण मी इनफॅक्ट इथे लिहिलं पण आहे की म्हणजे का तू फिल्म आणि नाटक मध्ये नाहीये, वरदरावांनी बिझी करून टाकलाय
का फिल्म मध्ये नाहीये, हा प्रश्न मला वाटतं दिग्दर्शकांना विचारायला पाहिजे.
ऑल दिग्दर्शक आउट देअर
की मी
का नाहीये स्पृहा फिल्म मध्ये,
कारण मलाही बऱ्याचदा प्रश्न पडतो की मला मराठी फिल्म मध्ये काम का नाही देत आहेत लोक, असं वाटतंय का की मी खूप बिझी आहे, तर मी नाहीये खरं सांगायचं.
ओके, फक्त ती विकेंडला नाहीये, अदरवाइज शी इज अवेलेबल.
सोपं असतं का म्हणजे एक सरशी 15-20 दिवस तुम्ही देता फिल्म आणि तुम्ही मोकळे होता, सो
बरोबर
तो इश्यू येत नाही. पण ऑफकोर्स जेव्हा समोरून चांगली फिल्म येते तेव्हा ओपनच आहे मी करायला. पुनश्च हरी ओम मी केली, किंवा त्याच्या आधी पण देवा झाली, विकी वेलिंगकर झाली,
बऱ्याच फिल्म,
खूप फिल्म झाल्या,
राईट. पण मला सांग, वरद नवरेगिरी करतो का ग?
डिपेंड्स, म्हणजे कुठल्या पद्धतीने तू नवरेगिरी, म्हणजे बॉसिंग अराउंड असं म्हणतेस का?
बॉसिंग अराउंड किंवा हे करू नकोस, हे घालू नकोस, वगैरे अशा अशा प्रकारचं.
सो कपडे आणि अशा चॉईसच्या बाबतीत म्हणत असतील तर ऍब्सोल्युटली नाही. त्याचा बॉसिंग वेगळ्या लेवलचा आहे आणि ते वेगळ्या विषयांवरचं आहे. सो बेसिकली सतत हात धुणे हा त्याचा पॅटर्न आहे किंवा तो एक ओसीडीग्रस्त माणूस आहे.
ओके.
आणि एस्पेशली पोस्ट कोविड ते खूप जास्त झालंय. सो सतत मग हे धुवून घेतलं का, ते नीट पुसलं का, अजूनही तो मोबाईल घरी गेल्यानंतर आमची कव्हर्स वेगवेगळी असतात, बाहेर घेऊन जायचं कव्हर आणि घरात असल्याचं कव्हर.
ओके.
सो मग ते प्रॉपर सॅनिटाईज आहे की नाही गोष्टी आणि बाहेरच्या वस्तू अजूनही आल्यानंतर थोडा वेळ बाहेर एका ठिकाणी बाजूला ठेवणं किंवा मिक्स न करणं किंवा अजूनही ते स्प्रे मारणं डिसइन्फेक्टंट हे सगळं त्याचं अजूनही चालू आहे. सो या बाबतीत तो डेफिनेटली बॉसिंग करतो माझ्यावरती. पण अदरवाईज तुझ्या कॉन्टेक्स्टने विचारतेस मे बी त्या कॉन्टेक्स्टमध्ये तो कुठल्याही पद्धतीने माझ्या डिसिजन्समध्ये पडत नाही.
आय थिंक दिस हॅज अ लॉट टू डू विथ की तुम्ही लग्नाच्या खूप आधीपासून एकमेकांना ओळखता.
करेक्ट.
त्याच्यामुळे पॉवर डायनॅमिक्स आधीच सेट झालेले आहेत. त्याच्यामुळे स्पृहानी हे आउटलाईन केलेलं आहे की बॉस मला हे सगळं काही चालणार नाही
आहे. नाही, देर वर नो पॉवर डायनॅमिक्स ॲज सच, कारण आम्ही इतके लहान होतो ना भेटलो तेव्हा. मी SYला होतं ऍक्च्युली जेव्हा आम्ही डेट करायला लागलो तेव्हा. सो लग्नाच्या आधीची 5 वर्ष आणि आता 8 वर्ष, 13 वर्षानंतर कसलं पॉवर आणि काय.
ओके. मला सांग, सूर नवा ध्यास नवा मध्ये आम्ही तुला बघत होतो, राईट? कसा होता तो एक्सपिरियन्स?
फॅन्टॅस्टिक. म्हणजे सूर नवा ध्यास नवा नी मला ओव्हरऑलच एक इतका छान स्वतःबद्दलचा कॉन्फिडन्स दिलाय. कारण त्याच्या आधी मी स्टेज शोजचं अँकरिंग केलं होतं.
बरोबर.
मी लाईव्ह शोजचं, पण लाईव्ह शोचं अँकरिंग करणं आणि एका रियालिटी शोचं अँकरिंग करणं याच्यात जमीन आसमानाचा फरक पडतो.
राईट.
आणि ते जे म्युझिकल एक वातावरण तिथे असतं, सो मला नुसतं त्या वातावरणात जायला मिळतंय ह्यासाठीच मी आधी त्या शोला पटकन हो म्हणून टाकलं होतं जेव्हा त्यांनी विचारलं सुरुवातीला. आणि तो सीझन इट वॉज अ हिट. लहान मुलांचा सीझन होता.
करेक्ट.
आणि त्याच्यानंतरचे पुढचे 4 सीझन्स प्रत्येक पॉइंटला मला खूप काय काय देऊन गेलेत. एक सीझन तर अख्खा आम्ही कोविडमध्ये शूट केलाय.
राईट.
जेव्हा आम्ही पहिले मुंबईत होतो, बा आम्हाला गोव्याला जावं लागलं, मग तिथून बडोद्याला जावं लागलं, बट द होल टीम वी स्टेड टुगेदर. आणि मग तो इतका एक असा आता एक
बॉन्ड
तयार झाला ना, तो
दॅट
टीम इज बिकम व्हेरी स्पेशल फॉर मी.
दॅट इज सो वंडरफुल. आणि ते सगळं छोटू छोटू, दे वर सो क्यूट,
ते आउटस्टँडिंग होते पूर्ण.
आपला एक सेगमेंट आहे किस्सा असा की. सो मला एखादा असा किस्सा सांग ना तुझा, सूर नवा ध्यास नवा त्या सीझन मधला, हा लहान मुलांच्या, की जो तू कधीच आयुष्यात विसरणार नाहीस.
सो हर्षू म्हणजे हर्षद नायबळ आणि मी असं आम्ही ते, तो मॉनिटर आणि मी अँकर होते त्या शोची. सो तो खूप फेमस झाला होता त्या सीझन मधून. अजूनही म्हणजे जेव्हा सूर नवा सुरू झालं यंदा सुद्धा, तेव्हा पण लोक विचारत होते की अरे मग मॉनिटर नाही का या सीझन मध्ये. 4 वर्ष झाले तो सीझन संपून, पण तरी ते डोक्यात ना काही लोकांच्या गेलं नाही. आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आमची इतकी घट्ट मैत्री झाली. मला अजून आठवतंय एका एपिसोड मध्ये हर्षूला त्याची आई खूप दिवसांनी भेटली, 3 महिन्यानंतर जवळपास. आणि तेव्हा काहीतरी कुठल्या तरी फिल्मचं प्रमोशन होतं, जीतू झाला होता. जीतू रितेश जी असे सगळे त्या एपिसोडला प्रमोशनला आले होते फिल्मच्या त्यांच्या. आणि हर्षू तेव्हा हंबरून वासराले नावाचं एक गाणं गायला. आणि मला माहीत नाही काय, तो 4-4.25 वर्षाचा होता तेव्हा. तर तो गाता गाताच तुझा हमसून हमसून हुंदके देऊन देऊन रडायला लागला. आणि आम्ही सगळे बघत होतो की, कारण ते लहान पोर आहे शेवटी, आय डोंट नो हाऊ, बट एक तर त्याला काय कळलं त्या गाण्यातलं. ते आईपासून दुरावलेल्या मुलाची ती गोष्ट आहे, त्यात ती कविता आहे. तर त्याला काय कळलं, ते इमोशन्स, ते सूर त्याच्या मनात काय लागले आणि नेमकं कशामुळे तो रडू लागला, आणि त्याने ते अख्खं गाणं पूर्ण केलं. म्हणजे सगळ्यात कहर हा आहे, कारण एक लहान पोरग जेव्हा रडायला लागतं तेव्हा ते दाय मुकलून रडायला लागतं. तो तिथे उभा राहून तो मुलगा ते अख्खं गाणं पूर्ण करून कसं त्याने ते कंट्रोल केलं आणि काय तेव्हा त्याच्या डोक्यात चालू होतं. आणि नंतर मी जेव्हा आले स्टेजवरती आणि त्याला जवळ घेतलं तर तो घट्ट मला मिठी भरून, पुढचा काही वेळ तो कुशीतच होता माझ्या. आणि तो सोडेच ना मला. तर इतका बॉन्ड घट्ट आमचा क्रिएट झाला होता. म्हणजे त्याची आई तेव्हा तिथे होती पण तरी सुद्धा ही कुडंट रिअलाइज की ते मदर फिगर त्याला कुठे सापडतीये.
करेक्ट.
आणि त्याच्या दृष्टीने सतत त्याच्या सहवासात असल्यामुळे आय वॉज दॅट मदर फिगर. आणि तो दिवस मी त्या अख्ख्या सीझन मधला मला आत्ताही
आय कॅन सी दॅट
ते खूप एकदम असं सगळं, कारण ते खूप लाडाचंच आहे माझ्या सगळं ते पोरग. त्यामुळे तो दिवस माझ्यासाठी खूप आणि तो किस्सा खूप लक्षात राहिला.
आणि अजून इतर कोणाशी कसे कसे काय काय इक्वेशन्स तुझे तयार झाले इतर मुलांशी?
मी तुला सांगू, अजूनही आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे.
बर.
सो हे जे सगळे, म्हणजे आपल्याला असं वाटतं की रियालिटी शो मध्ये सगळ्याच गोष्टी खोट्या असतात असं बऱ्याचदा हल्ली प्रेक्षकांचा समज असतो, तर तसं नाहीये. म्हणजे ज्या पद्धतीने तिथे गोष्टी होतात सूर्यनवाच्या सेटवर, आता बाहेरच्या बाबतीत मी बोलू शकत नाही कारण मी तो अनुभव नाही घेतलाय, पण या सेटवर खूप ट्रान्सपरन्सी आहे. म्हणजे त्या पहिल्या सीझनच्या मुलांच्या मी अजूनही टचमध्ये.
वाव.
आणि त्यांचं नवीन काय चाललेलं असतं, ते कुठे नवीन शोज करत असतात, नवीन काय युट्यूबचा चॅनल काढतात, तिथे काहीतरी अपलोड करतात, आणि प्रत्येक गोष्ट मला ते पाठवत राहतात. सो वी आर स्टील सो कनेक्टेड.
दॅट इज सो कूल यार. तुला मजा येत असेल.
मला खूप मजा येते. मला खूप मजा येते.
करेक्ट. आणि मला सांग की सूरनावा ध्यासनावा तर आत्ता आत्ताच आहे, राईट? त्याच्या आधी जेव्हा तू उंच माझा झोका केलीस तेव्हा तर म्हणजे तुझी पॉप्युलॅरिटी वॉज ॲट इट्स पीक म्हणू शकतो असं आहे. म्हणजे तू स्पृहा हे घरगुती नाव झालं होतं त्यावेळेला. लोकांना किती घेता येत होतं तो वेगळा मुद्दा आहे, पण ते झालं होतं. सो मला सांग, त्यावेळेला असा एखादा क्रेझी फॅन मोमेंट आला होता का ग?
अगं खूप आहेत. म्हणजे उंच माझा झोकाचे किस्से मग ते संपत नाहीत असं होतं की किती त्याच्याबद्दल सांगायचं आणि किती नाही असं होतं. पण मला इतकं भारी वाटतं की ते ती व्यक्तिरेखा करायला मिळणं आयुष्यात, कारण यंदा 10 वर्ष झाली बाय द वे उंच माझा झोकाला. आणि असं वाटतं आता की अरे आत्ता तर केलं होतं आपण,
आणि 2012 आपण माणदेशीच्या कार्यक्रमाला
भेटलो होतो. येस. करेक्ट. आणि काय तेव्हाही तिकडे गर्दी आणि काय पद्धतीची क्रेज होती. पण माझ्या पाया वगैरे पडायचे लोक रस्त्यात थांबवून, मला माझ्या विक्रमच्या आमच्या पाया पडलेले आहेत लोक.
अच्छा.
आणि मग आम्ही असे झालो की ते म्हणायचं की नाही नाही आम्हाला माहिती आहे तुम्ही खरे ते नाही आहात, पण हा नमस्कार त्यांना आहे, म्हणजे हा मी तुमच्या थ्रू त्यांना नमस्कार करतोय. सो एका पॉईंट नंतर इट वॉज ओव्हरवेलमिंग,
राईट,
की हे काय होतंय आपल्या बरोबर. आणि तसे आम्ही वयानी, म्हणजे मी तर लहानच होते तेव्हा, 23-24 वर्षाची असेल.
बरोबर.
सो त्यावेळेला ते सगळं पचवायलाच मला खूप वेळ गेला की इतक्या पद्धतीचं काहीतरी एक व्यक्ती आपल्या आयुष्यात करून जाते आणि 100 वर्षानंतर पण तो इम्पॅक्ट लोकांच्या आयुष्यावर राहतो. अनेक घरं अशी आहेत ज्यांच्या घरांमध्ये अजूनही देव्हाऱ्यांमध्ये न्यायमूर्ती रानडे आणि रमाबाईन रानडेंचे फोटो आहेत, म्हणजे तसबिरी त्यांच्या.
राईट.
सो इतकं ज्यांनी काम मोठं केलंय ते आपण आहोत असं लोकांना वाटतंय, हे आपण कन्व्हिन्स करू शकलो ह्याच मला आधी भारी वाटायचं.
राईट.
त्यावेळेस.
राईट.
किंवा अजूनही वाटतं कधी कधी.
सो अशी अजून एखादी व्यक्तिरेखा आहे का ग मनात की यार हे करायला मिळाली तर धमाल येईल असं?
अशा खूप आहेत. म्हणजे मी तुला लिस्ट सांगू शकते. अहिल्या देवी होळकर एक कॅरेक्टर असं आहे जे मला खूप करायची इच्छा आहे, कारण त्याच्यामध्ये खूप वर खाली इमोशनली गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडत गेल्या आणि तो करारीपणा.
राईट.
आतापर्यंत बऱ्याचदा त्यांची एकच बाजू प्रकाशात येते की त्या किती धर्मपरायण होत्या, पण ती बाई राघोबा दादांसमोर तलवार काढून सुद्धा उभी राहिली.
बरोबर.
आणि जिंकलेली होती. त्यामुळे तो जो करारीपणा आहे त्या व्यक्तिमत्वातला तो खूप इंटरेस्टिंग आहे. त्याच्यानंतर इरावतीबाई कर्वे हे खूप फॅसिनेटिंग व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या आयुष्यावर कधी काही होणार असेल तर मला ते करायला अतिशय आवडेल. अतिशय.
ओके. आता आपली एक सेगमेंट आहे बर का स्पृहा, ज्याचं नाव आहे छोटस सिक्रेट. सो वी ऑल वुड लाईक टू नो असं एखादं तुझ्या आयुष्यातलं छोटंसं सिक्रेट जे तू आजपर्यंत विशेष कोणाला सांगितलेलं नाहीयेस.
ऍक्च्युली तुला सांगू का, तसं बघायला गेलं तर मी खूप सोपं आणि सरळ सोट आयुष्य होतं आतापर्यंतचं.
राईट.
सो असं काय खूप
अगं, पण किती सरळ सोट असलं तरी आई वडिलांपासून लपून काही गोष्टी केलेल्या असतात, शाळेमध्ये काही गोष्टी केलेल्या असतात.
माझी हिंमतच नव्हती.
काय सांगते
माझ्या आईच्या शपथ, माझी आई याला दुजोरा देईल तू तिला विचारलंस तर. मला धाकच इतका होता आणि मला असं वाटायचं की आपण काही खोटं सांगितलं तर ते आईला कळेल ह्याची मला इतकी भीती वाटायची की तिने विचारायच्या आतच मी तिला सगळं खडाखडा खडाखडा सांगून टाकायचे.
ओके.
म्हणजे इनफॅक्ट अगदी जेव्हा मी प्रेमात पडले होते शाळेत असताना तर ते मी सिक्रेट ठेवायचा प्रयत्न केला होता काही दिवस.
अच्छा.
आणि मी डायरी लिहिली होती. ओके, सो नाव दिस इज अ सिक्रेट.
हा
ओके
ओके.
आणि मी इतकी हुशार होते की मी हे सगळं डायरीत लिहिलं होतं आणि ती डायरी माझ्या आईने वाचली.
अरे देवा.
आणि माझी आई म्हणले की असं नाही झालं, असं नाही करायचं आपल्याला काहीच.
मग
सर मी म्हणलं ओके
ओके.
तर मी त्या मुलाला हे जाऊन सांगितलं की माझी आई म्हणते
असं काही नाही
करायचं आपण.
पण म्हणजे त्यालाही तू आवडायचीस का?
हो हो.
अच्छा असं. ओके बर.
खूप छान शाळा पुस्तक होतं आमचं जवळपास आणि मी करेक्ट शिरोडकर सारखी एक्झिट घेतली त्याच्या आयुष्यात दहावी नंतर.
नाही पण दहावीत घडलं का हे सगळं?
नव्वी दहावी.
नववी
दहावीत म्हणजे
फिनितो. ओके. नाव दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग
व्हेरी
सिक्रेट
व्हेरी बिग नेव्हर टोल्ड बिफोर.
आणि मला एक सांग की तू लहानपणापासून ऍक्टिंग करतेस राईट? पण लहानपणीच असं वाटलं होतं का की आपल्याला आयुष्यभर हेच करायचंय?
नाही नव्हतं वाटलं मला, अजिबातच नव्हतं वाटलं. कारण एकतर माझ्या आईबाबांनी माझ्या डोक्यामध्ये हे पूर्ण फिट केलं होतं की हा आपला छंद आहे.
अच्छा.
आणि इथे आपल्याला आयुष्यभर काहीच करायचं नाहीये. इनफॅक्ट मी तुला ह्याबद्दलच्या दोन तीन गमती पण सांगू शकते.
राईट.
कारण मला हे कळलं होतं की मला सायन्स मॅथ्स मध्ये काही इंटरेस्ट नाहीये.
ओके.
आणि हे मी खूप क्लिअरली आईबाबांना सांगितलं होतं. सो माय फादर वॉन्टेड मी टू गिव्ह UPSC एक्झाम.
अच्छा.
आणि मी अभ्यास पण करत होते UPSCचा कॉलेजमध्ये असताना सुद्धा. इवन वेन आय डिड अग्निहोत्र त्याच्यानंतर सुद्धा मी UPSCचा अभ्यास करत होते. मी 2 वर्ष पुढचे काही केलं नाही अग्निहोत्रानंतर.
ओके.
पासआउट झाल्यानंतर जेव्हा मी वरदला आम्ही डेट करायला सुरुवात केली तेव्हा वरदला अजिबात इच्छा नव्हती त्याची की आपली होणारी बायको किंवा आणि आम्ही असं कधी आपण डेट करू मग आपण डिसाईड करू असं झालंच नाही. पहिल्या काही दिवसानंतर वेन वी डिसाईडेड की तू मला आवडतोयस आणि मी तुला आवडते तेव्हा आमचं ठरलं की लग्नच करायचं आहे आपल्याला एकमेकांबरोबर.
आणि मग हे आईला लगेच सांगितलंस तू?
तो वेगळा किस्सा आहे. आपण किस्सा किस्सा चाललोय. सो
ओके.
माझ्या घरी माझ्या मोबाईल बिलवर न कळलं.
हे नंबर पे इतने कॉल्स क्यों आ रहे?
ओके. बाबांनी असं लाल पेनानी मला अजून आठवत असं लाल पेन घेऊन अंडरलाईन करून त्यांनी कोणाचा नंबर आहे काय ह्याच्यावर काय बोलायचं असतं इतकं इथे काय इतके फोन जातात. सो ते UPSCची एक्झाम आणि ते सगळं चालू असताना नाटकात काम करणार का म्हणून सुनील दादांनी विचारलं. सुनील बर्वे. सो तेव्हा हर्बेरियमचं ते 25-25 प्रयोगांचं चालू होतं त्याचं कॉन्सेप्ट. सो सूर्याची पिल्ले झालं होतं आणि लहानपण देगा देवा घडणार होतं.
राईट.
सो सुनील दादा बरोबर मी ते करायला सुरुवात केली आणि ते संपवता संपवता आय टोल्ड माय डॅड की नाही मला हेच करायचं आहे. पण तोपर्यंत इवन इन माय हेड आय वॉज प्रिटी शुअर की मी ह्या क्षेत्रात फार काही करू शकणार नाही.
राईट.
कारण मी फार उंच नाहीये. मी अशी फार कन्व्हेन्शनली गोरी पान किंवा अशी हिरॉईन मटेरियल नाहीये. कधीच नव्हते मी लहान असताना किंवा आणखीन एक 10 वर्षापूर्वी सुद्धा नव्हते. सो आय न्यू इट. म्हणजे तेव्हाही मला माहिती होतं की काय पद्धतीची कामं किंवा कॅरेक्टर्स मला मिळू शकतात.
राईट.
आणि माझ्या बाबांनी मला हा प्रश्न एकदा विचारला होता की समजा तुला नाही चांगली कामं मिळाली तर तू काय करणार? म्हणजे तू खुश असशील का बाजूचे ते रोल्स करत राहणार? डू यू सी युअर सेल्फ ओव्हर देअर?
राईट.
तर तेव्हा मी ऑफकोर्स म्हणजे मला ते पटलंच होतं आणि मी म्हटलं होतं की नाही मला नाही आवडणार असं काहीतरी करायला.
Right.
जिथे मला स्पेसिफिक काहीतरी एक महत्व किंवा जिथे मला माझी कपॅसिटीज दाखवता येणार नाहीये असं काम तसंही मला करण्यात इंटरेस्ट नाहीये. सो म्हणून सुद्धा कुठेतरी मी शेकी होते की नाही मे बी आपल्यासाठी हे नाहीये करिअर. पण त्या 25 प्रयोगात मला असं लक्षात आलं की आपल्याला मज्जाच नाहीये इतकी दुसऱ्या काही गोष्टी करण्यात.
ओके.
सो मी त्यांना बरं माझ्यात अजिबात हिंमत नव्हती हे समोरासमोर वडिलांना सांगायची की आता 2 वर्षांच्या अभ्यासानंतर मी नाही करणार आहे UPSC आणि मी फॉर्मच नाही भरलाय परीक्षेचा.
बरं
मला माफ करा वगैरे. तर मी एक मेल लिहिली त्यांना.
बरं.
की मला हे नाही मला हे करायचं आणि मग आमच्या घरी एक बॉम्ब फुटला यावरून. आणि दुसरं मी वरदचं सांगत होते. सो वेन वी स्टार्टेड डेटिंग त्याला या क्षेत्रात काम करणारी बायको डेफिनेटली नको होती.
या क्षेत्रात म्हणजे सिनेमा क्षेत्र,
सिनेमा नाटक किंवा
गॉट इट.
त्याला एक सरळ रुटीन ज्या मुलीचा आहे अशीच मुलगी हवी होती. आणि त्याने मला खूप क्लिअरली सांगितलं होतं जेव्हा ज्यावर मी त्याला म्हटलं होतं की हो मला नाहीच करायचं. आणि जसा एक बॉम्ब इकडे फुटला तसाच एक बॉम्ब तिथे सुद्धा फुटला की
ऑब्व्हियसली
कसं आहे मित्र मला दुसरं काहीच करता येणार नाही. तर आता तू सांग काय करायचं आपण पुढे. पण तेव्हा तो आणि त्याने खूप प्रयत्न पण केले होते बाय द वे मला कन्व्हिन्स करायचं की हे नाही तर अलाइड दुसरं काहीतरी तू कर ज्यामध्ये तुला तो वेळेचा बॅलन्स ठेवता येईल. नथिंग एल्स बट ही वॉज ओनली कन्सर्न अबाउट द टाइम फॅक्टर. आणि काही शेड्यूलच ठरलेलं नसतं ना आपलं.
राईट.
सो पण देन लाईफ हॅपन्ड.
या आणि आय थिंक तो बॉम्ब फुटेपर्यंत तो इतका अखंड बुडालेला असेल की त्याला काही सुधारलंच नसेल.
खरं तर झालं तसं म्हणजे त्याचं असं लागेल म्हणजे आता 2 वर्ष झाली यार घरी माहिती आहे आपल्या सगळं माहिती लोकांना. आणि ऍक्च्युली आम्ही बऱ्यापैकीच प्रेमात होतो त्यामुळे आय थिंक ही जस्ट केव्ड इन.
या राईट. ओके सो गाईज आपण गप्पा मारतोय स्पृहाशी. तिने आपल्याला एक सिक्रेट आठवत नाहीये म्हणता म्हणता 3-4 सांगितली आहेत आणि ह्या गप्पा आपण अशाच पुढे चालू ठेवणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. मीट यू आफ्टर दिस ब्रेक. नमस्कार मंडळी आणि वेलकम बॅक. आपण गप्पा मारतोय स्पृहाशी. स्पृहाने आपल्याला बरेच किस्से सांगितलेले आहेत आणि आता आपण बोलणार आहोत तिच्याशी तिच्या पुढच्या प्रवासाबद्दल. म्हणजे घरात बॉम्ब फुटले वगैरे वगैरे सगळं झालंय बोलून आता बॉम्बलाच नंतरची क्रांती याच्याबद्दल आपण बोलूया. पण त्याच्या आधी स्पृहा आपला हा जो पॉडकास्ट आहे ना हा आपला पब्लिश होतो बिंचपॉड्सवर. ठीक आहे. पण हा ऐकणाऱ्यांना दे कॅन लिसन टू इट ऑन जिओ सावन, स्पॉटीफाय, विंक, ॲपल पॉडकास्ट, गाना आणि एनी पॉडकास्ट ॲप. ओके सो जगभरातले श्रोते त्यांना हव्या त्या पॉडकास्ट ॲपवर हा आपला पॉडकास्ट ऐकू शकतात. ठीक आहे. स्पृह मला सांग की ज्या वेळेला तू हा बॉम्ब फोडलास की मला हे नाही करायचं आहे. मी 2 वर्ष मी फॉर्मही नाही भरलेला UPSC चा. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुझ्या वडिलांनी तुला विचारलं की मग तुला असे बॅकग्राऊंड रोल्स करायला वगैरे कसं वाटेल, तू ॲक्सेप्ट करशील का वगैरे वगैरे वगैरे. पण कम टू थिंक ऑफ इट आत्ताचा जो इरा आहे हा ॲक्टर्सचा आहे. तुम्ही कसे दिसता कसे हे करता उलट तुम्ही जितके रिअल दिसता तितकी तुमची व्हॅल्यू जास्त.
करेक्ट.
ही आजची परिस्थिती डेफिनेटली आहे. सो तुझा या बाबतीतला एक्सपिरियन्स काय आहे?
मला खूप चांगला अनुभव आलाय. म्हणजे गेल्या काही वर्षात एस्पेशली जेव्हापासून OTT ने गोष्टी बदलून गेल्या पूर्णपणे खूप वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत कामाच्या.
राईट.
आणि जर का तुम्ही शिस्तीत प्रयत्न करायला तयार असाल
ओके
आणि थोडेसे तुमचा इगो बाजूला ठेवून ऑडिशन्स द्यायला तयार असाल तर तुमच्या पुढे प्रचंड मोठं एक विश्व नवं खुलं होतं. म्हणजे आपण बघितलंय की आता अमृताताई इतकं सुंदर काम करते.
राईट.
हिंदीच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये. त्याच्यानंतर सई आहे, सई इतकं उत्तम काम करते. प्रिया आहे. त्याच्यानंतर मुक्ताने खूप चांगल्या चांगल्या वेबसिरीज आणि केल्या आहेत. या सगळ्या जणी काय मी काय आम्ही आमच्या मागे असं कोणी गॉडफादर आहे किंवा असा भाग नाही आहे.
राईट.
सो सगळे हे आपले आपले प्रयत्न करूनच आपण अचीव्ह करायचा प्रयत्न करतोय.
बरोबर.
पण ते होण्याचे चान्सेस वाढलेत. ती संधी मिळण्याचे चान्सेस वाढलेत. म्हणजे रंगबाज फिरसे सारखी वेबसिरीज, अटकन चटकन सारखी फिल्म किंवा ऑफिस सारखी वेबसिरीज असेल, आता येणारी जी मी वेबसिरीज करते ती असेल, हे खूप इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आहेत. किंवा सब मोमाया आहे जे मी मगाशी तुला म्हणलं. छान गोष्टी आहेत या.
राईट.
आणि या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत छान पद्धतीने. सो तिथे मग ते हा मराठी ऍक्टर आहे का मग आपण ह्याला मराठी ऍक्टर सारखं ट्रीट करूयात किंवा तशाच पद्धतीची. पूर्वी असा एक सीन होता बघ की मराठी ऍक्टर म्हणल्यानंतर एस्पेशली ती मुलगी असेल तर मोस्टली ती कामवाली बाईच असायची. किंवा अजूनही काही काही ठिकाणी तुला ते बघायला मिळतं. पण आता ते खूप बदललंय, खूपच जास्त. म्हणजे थँकफुली मी आतापर्यंत हिंदीत जी जी कामं केलीत ना त्याच्यात कशातच मी मराठी नव्हते. आणि मग तिथेही तुम्हाला असं वाटतं ना की तुम्ही किती वेगळ्या पद्धतीने स्वतःला चॅलेंज करू शकता का, तुम्ही एक वेगळा डायलेक्ट घेऊ शकता का, एक वेगळी बोली लहेजा तुम्ही घेऊ शकता का. त्या बाबतीत तुम्ही स्वतःवर कसं काम करू शकता. सो हे खूप इंटरेस्टिंग आहे सगळं बघणं.
ती काय प्रोसेस असते का, म्हणजे वेब सिरीजची प्रोसेस नाही म्हणत आहे मी, मी म्हणते की तू जेव्हा स्वतःला एका वेगळ्या कल्चरमधली व्यक्ती किंवा वेगळ्या भाषेतली व्यक्ती असं ज्या वेळेला तू स्वतःला ढाळतेस त्याच्यामध्ये, तेव्हा तुझी एक्झॅक्टली ती मेंटल प्रोसेस काय असते?
मी खूप सोपं ठेवायचा प्रयत्न करते, म्हणजे थिअरीमध्ये खूप न घुसता त्याच्या प्रोसेसच्या. मला असं वाटतं की त्या सीनमध्ये माझं असणं काय महत्व देऊन जातं सीनला, तिथेच मी फोकस करते. डायलेक्टचं म्हणशील तर थँकफुली हल्ली आता तो ट्रेंड आहे, तो खूप चांगला ट्रेंड आहे की डायलेक्ट कोचेस असतात सेटवर. सो जसं रंगबाज फिरसे करताना तो सेटअप राजस्थानचा होता,
राईट.
सो ती राजस्थानी बोली आत्मसात करण्यासाठी आम्हाला एक डायलेक्ट कोच होता आमच्या बरोबर थ्रू आउट.
ओके.
सो लेखकाने संवाद हिंदीतच लिहिलेले असायचे, पण तो ते आम्हाला मोल्ड करून द्यायचा आणि तो रिहर्स करायचा आमच्या बरोबर,
राईट.
सो मग कसं मग ते नाटकासारखंच होतं ना, तुम्ही प्रॉपर रिहर्सल करता आणि परफॉर्म करता,
राईट.
सो ती प्रोसेस म्हणून पण खूप मजा येते ते करायला.
ओके. मग आजपर्यंत किती डायलेक्ट कोच झाली अस तू इन डिफरंट डायलेक्ट?
नाही स्पेसिफिकली तरी रंगबाज फिरसेच्या वेळेला आणि अटकन चटकनच्या वेळेला, आणि इव्हन आता जे सबमो माया हे होतं तो उज्जैन मध्ये ती फिल्म शूट झाली.
ओके.
सो थोडासा तो मध्य भारतातला एक
लहेजा
त्याला.
हा एक्झॅक्टली मी तेच म्हणणार होते, कारण नाहीतर आपल्या मराठी ऍक्टर्स वरती एक छाप असते की ते त्याच टोन मध्ये हिंदी बोलतात हे करतात.
आणि थँकफुली हे मात्र मला खूप लोकांनी सांगितलंय की तुझं हिंदी हे मराठी हिंदी वाटत
नाही,
ते हिंदी वाटतं.
आय थिंक दॅट हॅज अ लॉट टू डू विथ यू ग्रोईंग अप इन मुंबई,
मे बी.
ओके, ग्रेट. पण द प्लस साइड ऑफ दिस सेम स्टेटमेंट इज की थँक गॉड की युअर मराठी इज नॉट लाईक मुंबई मराठी.
कुठे कुठे येतात. सो नॉर्मल बोलताना आता माझा हिंदी भाषिक
चाय पिली नाही ना म्हणत
नाही,
मग ठीक आहे.
तो जो माझा मित्र आहे तो गुडगाव मध्ये मोठा झालाय आणि तो प्युअर हिंदी बोलतो, प्युअर हिंदी.
ओ ओके.
आणि शुद्ध हिंदी.
हा.
तर तो एकदा मला म्हटला होता की तुम्हें सिर्फ वहम है कि तुम हिंदी में बात करती, ऐसा बस तुम्हें लग रहा है कि तुम हिंदी में बात कर रही हो, ये हिंदी नहीं है,
नहीं है.
जो भाषा तुमने डिवाइस करी है अपने लिए वो हिंदी नहीं है, तुमको लग रहा है.
दैट इज सो ट्रू. एंड आई थिंक दैट इज ट्रू अबाउट एवरी
मुंबईकर.
पण आता मला सांग की यू हॅव वर्कड इन सो मेनी मीडियम्स, राईट? सो ऑडिओ व्हिज्युअल मीडियम घेऊयात आपण. सो टीव्ही, फिल्म्स आणि आता ओटीटी, या तिन्ही मीडियम्समध्ये तुला काय वाटतं की मेन डिफरन्सेस काय आहेत आणि मेन सिमिलॅरिटीज काय आहेत?
सिरियल मध्ये तुम्हाला वेळच मिळत नाही, म्हणजे ते मीडियमच असं आहे पूर्ण की तिथे तुम्हाला पटपट काम करून तो कॉन्टेंट तयार करून, कारण तुमचा टेलिकास्ट अडलाय.
बरोबर.
सो यू हॅव टू बी रिअली गुड इन युअर क्राफ्ट, मग तुम्हाला ते डिलिव्हर करावंच लागतं. आता आपल्याकडे सगळ्याच गोष्टींना निगेटिव्हली बघायला लोकांना आवडतं बऱ्याचदा, म्हणजे सिरियल म्हणजे काय आहे ठीकच असं म्हणणारे पण लोक आहेत. पण मी तिथे काम केल्यामुळे मी हे सांगू शकते की ते कठीण आहे.
डेफिनेटली
एका दिवसात सात सात आठ आठ सीन्स करणं आणि रोज शूटिंग करणं हे खूप अवघड प्रोसेस आहे, त्यामुळे तिथे जे लोक सिन्सिअरली काम करतात, तिथे जे लेखक काम करतात, त्यांचं खूप कौतुक करायची गरज असते आयडियली, कारण ते सगळ्यात डिफिकल्ट टास्क आहे.
बरोबर.
त्या मानाने सिनेमाला तुम्हाला वेळ मिळतो हातात, तुम्हाला छान आरामात निवांत शूट करता येतं, तुम्हाला तुमच्या कॅरेक्टरवर काम करता येतं. सिनेमा इज लाईक म्हणजे कुठलाही अभिनेता असू दे कुठलाही, आणि कितीही आपण म्हणूया की सगळी मीडियम्स आपली सगळी मीडियम जी आहेत ती सेम आहेत आणि तितकाच एफर्ट घालायला लागतो. हॅव्हिंग सेड दॅट, जेव्हा तुम्ही स्वतःला त्या 70 mm वरती बघता, ते फिलिंग यू कॅनॉट रिप्लेस दॅट. ते फिलिंग हे जगात भारी फिलिंग आहे.
Okay.
त्याला काहीही तोड नाही आहे.
राईट.
नाटकाला गंमतच ती आहे ना की लाईव्ह आहे सगळं, तुम्हाला चुकायचा स्कोपच नाही आहे. जर का तुम्ही चांगले ऍक्टर आहात, ट्रेन्ड ऍक्टर आहात, तरच तुम्ही नाटकात काम करू शकता, नाही तर तुम्ही नाही करू शकत.
खरंय.
सिम्पली पुट,
राईट.
आणि मग लोकांना आवडतंय नाही आवडतंय ती एक वाईब असते, तो चैतन्य आपल्याला ते कळतं प्रेक्षकांचं काय आहे ते, आणि काटा तो अंगावर ते परफॉर्म करत असताना किंवा ते घेत असताना तो रिस्पॉन्स, नाटकाची ती गंमत आहे. आणि ओटीटी मध्ये पुन्हा एकदा तुला विषयांचं वैविध्य मांडायची जास्त संधी आहे.
राईट.
बरेच विषय जे अगदी नाटकात पण बसू शकत नाहीत आणि सिनेमाच्या ड्युरेशन मध्ये पण बसू शकत नाहीत. सो ओटीटी गिव्ज यू दॅट फ्रीडम किंवा दॅट पेस की ती एक 8 तासांची फिल्म होते म्हणजे तुझं मेकिंग इज जस्ट लाईक अ फिल्म
राईट
पण तुला ते मांडता येतं खूप आरामात ड्युरेशन मध्ये
बरोबर
सो तो हुक पॉइंट ओटीटी मध्ये क्रिएट करता येतो सो आय थिंक प्रत्येक गोष्टीची तिची गंमत आहे कॅमेरा शेवटी कॅमेरा इज मॅजिक
आणि तुला वैयक्तिक या चारही मीडियम्स मधला कोणता सगळ्यात जास्त मजा येते आणि आवडतं
सगळंच आवडतं ग म्हणजे मी तुला सांगू का इफ आय एम परफॉर्मिंग आय एम दी हॅपीएस्ट
ओके
एनी काइंड ऑफ रोल आणि एनी काइंड ऑफ परफॉर्मन्स मे बी बट इफ आय एम देअर ऍक्टिंग तर मग मी जगात खुश आहे सगळ्यात
सो वॉज दॅट द रिझन की तू लॉकडाऊन मध्ये सुद्धा एक्सपेरिमेंट्स केल्यास नाटकाच्या वगैरे
दॅट वॉज दी ओनली रिझन कारण एकतर इतका वेळ घरात बसायची कधीच सवय नाही अगदी आपण म्हणलं तसं लहानपणापासून सतत मी काम करते घराच्या बाहेर आहे सो हे घरामध्ये बसणं हे इतकं टायरसम होतं
राईट
की एका पॉइंटला असं झालं की काहीतरी आपल्याला केलं पाहिजे आणि ते नाही केलं तर आता आपण बंद पडू मेंदू तर त्यामुळे मला असं वाटलं आणि मग दुसरं ज्या ज्या लोकांशी मी बोलत होते आसपासच्या तिथे कसं एक निगेटिव्ह सूर मग कसं काहीच चांगलं होत नाहीये काहीच मजा येत नाहीये आणि नव्हतीच मजा म्हणजे
बरोबर
भयंकरच परिस्थिती होती पण तरी लोक चांगलं काम करत होते आसपास आणि असे खूप लोक होते तर मग असं वाटलं की मग आपल्याला तर खाण्यापिण्याची तर अडचण नाहीये ज्यासाठी मुळात लोकांचा सगळा चालू आहे मग आपण कशाबद्दल क्रिप करतोय मग त्या मिळालेल्या वेळेचा काहीतरी वापर आपल्यासाठी करू म्हणून वाचन पुन्हा जास्त वाढलं मग त्यातनं थोडं लेखन वाढलं आणि मग अर्थात आपण कलाकार आहोत तर ती सांगण्याची उर्मी असतेच आपल्याला कुठे आवडतं स्वतःकडे ठेवायला
राईट
त्यामुळे मग त्यातनं ते सगळं सुरू झालं खरं तर त्याला शिस्त लागली ऍक्च्युली
म्हण इट वॉज अ वंडरफुल एक्सपेरिमेंट आय वुड से म्हणजे आय रिमेंबर तू भार्गवी वंदनाताई होत्या आणि अजून एक
मयुरा पालांडे म्हणून होती आणि गौरी देशपांडे नावाची आमची आणि ऋषिकेश जोशीने एक ते डिरेक्ट केलं होतं
राईट ते अफलातून झालेलं होतं
नेटक
आय हॅड नेटक येस आय हॅड एक्सपिरियन्स्ड इट इट वॉज टू गुड पब्लिक हॅज अ लॉट ऑफ क्वेश्चन्स लेट मी टेल यू दॅट म्हणजे आम्ही जेव्हा सोशल मीडियावर सांगितलं की स्पृहा येणार आहे बरं का आणि आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत त्यावेळेला बरेच प्रश्न आलेले आहेत तुला जे आवडतील त्याचं उत्तर दे पण ऍटलीस्ट दोन याचं आपण उत्तर हे करूयात सगळ्यात पहिला प्रश्न वरद तुम्हाला प्रेमाने काय हाक मारतात
स्पृहा
कसं शक्य आहे ग प्रेमाने स्पृहा कसं म्हणेल कोणी
स्पृहा अगं आम्ही असे खूप लवी डवी असे नव्हतो कधीच पहिल्यापासून म्हणजे बच्चू सोनू लालू वगैरे असं आम्ही काहीच कधीच एकमेकांना म्हणलं नाही
ओके मग तू त्याला वरदच म्हणते
वरद आणि स्पृहा
दॅट्स इट ओके बर हॉलिवूड भारी वाटतं की बॉलिवूड
हॉलिवूड
मग हॉलिवूड वाटत असेल तर इंग्रजीचा कॉन्फिडन्स नाही म्हणून करत नाही का तिथं काम
हे कौतुक आहे का हा अपमान आहे हे कुठून येतं आपल्याकडच्या लोकांना हे असं बोलायला पण अप्रिशिएट करणं ही एक गोष्ट असते आपण एका वेगळ्या इंडस्ट्रीत काम करतो जी चांगलीच आहे त्याबद्दल काहीच तक्रार नाही आणि ती अनेक लोकांना रोजगार मिळवून देते पण मला हॉलिवूडचे सिनेमे आवडतात उत्तम मेकिंग असतं कायच्या काय कुठले कुठले विषय त्या सिनेमांमध्ये आहेत आणि ऍक्टिंग त्यांचा तो एरा क्रिएट करण्याची कपॅसिटी चांगलं ते घ्यायला काय प्रॉब्लेम आहे लोकांचं मग ऑफेन्सिव्ह कशाला व्हायचं मला उत्तम इंग्रजी बोलता येतं
ओके
आणि समजा मला संधी मिळाली ऑडिशन करायची कुठल्या सिनेमासाठी तर मी 100% ती संधी घेऊन काम करेन अशा प्रोजेक्टमध्ये
बरं लग्न होऊन इतकी वर्ष झाली आता आम्हाला गुड न्यूज कधी देणार
कशाला काय कुठली गुड न्यूज हे बघ माझी फिल्म रिलीज होणार आहे ही एक अतिशय महत्वाची गुड न्यूज मी या पॉडकास्टच्या निमित्ताने सगळ्या प्रेक्षकांना श्रोत्यांना देऊ इच्छिते
नाव पण सांग फिल्मचं
सब मोह माया आहे मी खूप एक्सायटेड आहे त्या सिनेमाबद्दल खूप गोड फिल्म आहे आणि शर्मन जोशी आहे आणि अनुजी आहेत अनु कपूर आहेत सो काम करू दे थोडे वर्ष आणखी मी ऍक्च्युअली लोकांना वाटते बहुतेक मी वयाने फार मोठी आहे मी लहान आहे मी 33 वर्षाची आहे वय सांगायलाही मला काही वाटत नाहीये
राईट
मी हे सगळ्यांना सांगते की थांबा काम करू दे आता जरा थोडे
दिवस आता वी आर मुव्हिंग ऑन टू द अदर पार्ट. सो इट इज कॉल्ड रॅपिड फायर. तर इट्स व्हेरी इझी. ओके, जे आठवेल ते लगेच सांगायचं. हा खरं खरं बरं का स्पृहा, आवडता लेखक
रिसेंट सांगू आत्ता, म्हणजे जे आत्ता मला जे आवडलंय ते विनायक होगाडे नावाचा लेखक आहे, ज्याने डिअर तुकोबा नावाचं पुस्तक लिहिलंय.
बर.
आणि ते अतिशय सुंदर पुस्तक आहे. मी मुद्दाम वेगळं नाव अशासाठी सांगते की पुलं जीए हे तर नेहमी आपण म्हणतोच सगळ्या ठिकाणी, पण हे आत्ता मी वाचले आणि त्याने माझ्या मनावर ते खूप पकड घेतली, इम्पॅक्ट केलाय.
ओके. आवडता कवी
बाबा बोरकर.
आवडती कविता
चाफ्याच्या झाडा.
म्हणून दाखवतेस?
ऐकवते. सो चाफ्याच्या झाडा पद्मा गोळेंची कविता आहे.
ओके.
आणि पद्माताईंनी खूपच उत्तम कविता लिहिल्या आहेत, म्हणजे लक्ष्मण रेषा वगैरे कायच्या काय कविता लिहिल्या आहेत त्यांनी. आणि म्हणजे काळाच्या त्यांच्या खूप पुढच्या वाटतात त्या कविता. तर ही तर म्हणजे माझी खूपच आवडतीये. चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा का बरं आला सात स्वप्नात. चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा का बरं आला सात स्वप्नात. तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं, दुःख नाही उरलं आता मनात. फुलांचा पांढरा पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात. फुलांचा पांढरा पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात. केसात राखडी पायात फुगडी मी वेडी भाबडी तुझ्या मनात. चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा नको ना रे पाणी डोळ्यात आणू. चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा नको ना रे पाणी डोळ्यात आणू. ओळखीच्या सुरात ओळखीच्या तालात हादग्याची गाणी नको ना म्हणू. तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलीये ना. तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलीये ना. जसं काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर बसून आभाळात फिरलीये ना. चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा पानात मनात खुपतंय ना. चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा पानात मनात खुपतंय ना. काहीतरी चुकतंय कुठेतरी दुखतंय तुलाही कळतंय कळतंय ना. चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलंय ना. चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलंय ना. कुठं नाही बोलायचं मनात ठेवायचं. फुलांनी ओंजळ भरली आहे ना. फुलांनी ओंजळ भरली आहे ना.
ऐ ग दिस इज सो ब्युटिफुल स्पृहा. ओके, कमिंग बॅक टू रॅपिड फायर. तुझं आवडतं सदाबहार गाणं?
गुलजारांची सगळी, मदन मोहनजींची सगळी, लग जा गले
एक.
अरे बापरे यार
सदाबहार की म्हणजे हे गाणं ऐकलं की और
तेरा मुझसे है पहले का नाता.
मस्त गाणं आहे. इट्स ब्युटिफुल. बरं, स्पृहा आणि वरदचा फेवरेट टाइमपास?
फिल्म बघणं.
ओके. तुला जर 1 कोटी रुपये दिले आणि सांगितलं की यातून तुला हवं ते विकत घे, घर जमीन गाडी वगैरे नाही, तर काय घेशील?
पुस्तकांचं दुकान.
परफेक्ट, मला हेच अपेक्षित होत. स्पृहाचा आवडता रंग?
ब्लॅक.
ओके. स्पृहाला चहा आवडतो का कॉफी?
चहा.
दिवसातून किती कप पितेस?
आता तर नाही, जवळपास 1 कप वर आली आहे मी.
ओके. पण किती पिऊ शकतेस?
इनफायनाईट.
ओ,
मी कितीही चहा पिऊ शकते.
बर, याचं ऍक्च्युली तू उत्तर दिलंयस पण तरीही विचारते, तू ऍक्ट्रेस नसतीस तर?
मी झाले असते मे बी ऑफिसर.
IAS.
UPSC किंवा MPSC काहीतरी डेफिनेटली केलं असतं.
वंडरफुल. स्पृहाला तिचा आवडलेला रोल?
रमाबाई.
आणि स्पृहाला तिचा न आवडलेला रोल?
विक्की वेलिंगकर सिनेमातला.
का नाही आवडला?
मला असं वाटतं की खूप अर्धवट राहिला तो रोल. म्हणजे त्याच्यात पोटेन्शियल आहे असं मला खूप वाटलं होतं सिनेमा घेताना. आणि ते मी जास्त चांगलं करू शकेन असं वाटलं होतं, पण त्याची लेंथच अशी होती की त्याच्यात आणखीन काही वेगळं करायचा स्कोप नव्हता. Okay. माझ्यासाठी किक वॉज की मला पहिल्यांदा कोणीतरी निगेटिव्ह रोलमध्ये कास्ट केलं होतं.
राईट.
बट आय डोंट थिंक त्याचा एंड रिझल्ट जसा मी इमॅजिन केला होता तसा झाला.
ओके. बर, रोमॅन्स की ट्रॅजेडी?
रोमॅन्स.
कॉमेडी की थ्रिलर?
ऍक्ट करायला का बघायला?
जस्ट अ जॉनर, विच वन डू यू लाईक?
कॉमेडी.
कॉमेडी. आणि ऍक्ट करायला?
थ्रिलर.
ओके. ब्लॅक अँड व्हाईट की 70s, 80s, 90s की 2000s फिल्म, म्हणजे 2000 नंतरच्या?
इट्स अ व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन, कारण वेगवेगळ्या फेजेसमध्ये मला असं वाटतं की मी वेगवेगळ्या एरामध्ये असायला हवे होते. पण व्हेरी व्हेरी डाऊन द लाईन समवेअर आय फील की आय एम अन ओल्ड सोल, तर ब्लॅक अँड व्हाईट.
ब्लॅक अँड व्हाईट. ओके. पण जर असं म्हटलं की तुझ्या टॉप 5 गो टू फिल्म्स, की बाबा मला, मी अपसेट असले किंवा मला हे नसलं किंवा मगाशी तू जसं म्हणालीस कधीही कुठेही लागलेला असला तरी, अशा तुझ्या टॉप 3 फिल्म्स सांग मला.
पुन्हा खूप अवघड आहे, कारण कुठल्या मूडमध्ये आणि कधी आपण बघतो.
पाच सांग.
हे बघ, हम साथ साथ है, हम आपके हैं कौन,
ओके,
कुछ कुछ होता है, डीडीएलजे चार झाल्या, स्वदेश.
स्वदेश अगदीच वेगळी आहे गं.
किंवा लगान.
हा लगान, राईट.
किंवा आता थोडं अशा पुढे जायचं असेल तर चकदे किंवा 83 वगैरे.
सो बेसिकली यू लाईक कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅकेज असलेल्या फिल्म,
तरच त्या कधीही बघता येतात.
राईट,
नाहीतर मग इट गेट्स व्हेरी मूड ओरिएंटेड.
आणि आय एम सो ग्लॅड शोले इज नॉट इन दिस लिस्ट, कारण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न विचारते, शोले इज ऑलवेज ऑन द लिस्ट. त्याच्यामुळे
तो म्हणजे मला असं वाटतं की शोले इज ॲट अ स्टेज जे नाव घ्यावंच लागत नाही.
राईट,
इनहरंटली असतं.
करेक्ट, व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. आता रॅपिड फायर संपलेला आहे, आता निवांतपणे उत्तर द्यायची परत वेळ सुरू झालेली आहे. ठीक आहे, सो एखादी निवांत संध्याकाळ जर स्पृहाला मिळाली तर स्पृहा काय करते?
मोस्ट ऑफ द टाइम्स वाचते काहीतरी, म्हणजे संध्याकाळ स्पेशली आणि छान हवा आहे तर माझ्या घरातलं नॉर्मल वातावरण हे असतं की माझ्या घरातून खूप सुंदर सनसेट दिसतो. तर मग छान चहा किंवा कॉफी हातात घेऊन मी वाचत असते किंवा गाणी ऐकत असते. मला खूप आवडतं त्यावेळेस गाणी ऐकायला. आणि आणखीनच मूडमध्ये असेल तर मग मी स्वयंपाक करते त्यावेळेत.
ओके, वंडरफुल. मला सांग, मगाशी तू म्हणालीस की रमाबाई रानडेंचं कॅरेक्टर तुला करायला मिळालं, दॅट वॉज सच अ ग्रेट अपॉर्च्युनिटी वगैरे. व्यक्ती म्हणून तुला ते कॅरेक्टर करत असताना काय मिळालं असं तुला वाटतं?
कंपोजर असं मला वाटतं की ती व्यक्तिरेखा करत असताना कंपोजर मिळालं त्या कॅरेक्टरचं. कुठेतरी मी पहिल्यांदा ते अंगात बाणवायचा प्रयत्न केला. कारण रमाबाईंचं अख्खं आयुष्य हे इतकं फॅसिनेटिंग वेगळ्या पद्धतीने, आता आपण त्यांचं सामाजिक क्षेत्रातलं काम आणि हे सगळं बोलतोच,
बरोबर,
पण त्या बरोबरीने आपला जो जोडीदार आहे त्या जोडीदाराच्या मतानुसार इतर सर्व लोकांशी जुळवून घेणं ही सोपी गोष्ट नाही आहे.
बरोबर.
आणि ते त्या काळातलं आहे म्हणून कदाचित त्यांनी तशा पद्धतीने केलं. आजच्या काळात त्या झाल्या तर कदाचित वेगळी रिॲक्शन असेल. सो वी हॅव टू थिंक इन दॅट मॅनर ऑल्सो की त्यावेळेचे ते प्रोग्रेसिव्ह लोक होते, ते सुधारक होते. सो त्यांनी कधीच नवीन आलेल्या परंपरांना नाकारलं नाही.
राईट.
पण त्याचबरोबर ही सेन्सिबिलिटी सुद्धा होती की नवीन परंपरा अशाच नाही बनत.
खरं.
कारण म्हणून त्याला परंपरा म्हणतात, कारण त्या अनेक वर्षांपासून आपल्यात रुजत गेलेल्या असतात.
खरं.
सो जरी तुम्ही नवं काहीतरी घेत असाल तरी तुम्हाला जुन्याशी नाळ तोडून चालत नाही.
राईट.
आणि जेव्हा ती नाळ तोडायला तुम्ही जाता तेव्हा तुम्ही फक्त कडवटपणा घेता.
अगदी.
आणि तो कडवटपणा येऊ नये आसपासच्या लोकांमध्ये म्हणून त्या खपत राहिल्या शेवटपर्यंत आयुष्याच्या. आणि ही इतकी म्हणजे इतकी कमालीची गोष्ट मला त्यांच्या आयुष्यातली वाटते. त्यांनी केलेलं काम हे आहेच आणि त्याच्यावरती शेकडो पुस्तकं लिहिली गेली आहेत, पण व्यक्ती म्हणून हा त्यांच्यातला भाग आणि सुप्रीम डेडिकेशन ह्या दोन गोष्टी मला खूप वाटतात. आणि ते कंपोजर मी म्हणते तसं की कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःची डिग्निटी ती न सोडता अत्यंत ग्रेसफुली त्या परिस्थितीतनं पार पडायचं, सोल्युशन काढून.
राईट.
हे नाही जमत सगळ्यांना.
नाही जमत, खरंय. सध्या लेटेस्ट तुझी लिहिलेली एखादी कविता ऐकव की आम्हाला.
छोटीशीच कविता आहे,
चालेल.
सोपी सोपी,
नो प्रॉब्लेम.
ओळखून मी तुला जरा जरा खुणावले, ओळखून मी तुला जरा जरा खुणावले, लाजऱ्या मनातून उधाण डोह पेटले. प्रश्न आकळून मी कधीच उत्तरे दिली, प्रश्न आकळून मी कधीच उत्तरे दिली, अधीर स्पंदनातून नवीन आस जागली.
वा.
सूर मीच ताल मी तुझी अबोल धून मी, सूर मीच ताल मी तुझी अबोल धून मी, तुझ्याच पुस्तकातली अनाम एक खूण मी. गंध हे कुपीतुनी असे कसे रहायचे, गंध हे कुपीतुनी असे कसे रहायचे, धुंद गंध माधुरी भिजून चिंब व्हायचे. आणि राहुदे असेच या मिठीमध्ये जरा मला, राहुदे असेच या मिठीमध्ये जरा मला, होऊ दे नवी पुन्हा मिटू न घेऊ दे तुला, होऊ दे नवी पुन्हा मिटू न घेऊ दे तुला.
ऐक, किती प्रेमात आकंठ बुडालेली कविता आहे ही.
हो, आणि लेटेस्ट आहे त्यामुळे लेटेस्ट प्रेमाचीच कविता आहे.
आता स्पृहा, दिस इज द लास्ट सेगमेंट, ओके, ज्याचं नाव आहे स न वी वी. की आता जर तुला एखादं पोस्ट कार्ड हे दिलं हातात आणि म्हणलं की जगात होऊन गेलेल्या होणाऱ्या ज्यांना कोणाला तुला पत्र लिहायचं आहे त्यांना लिही, तर कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील?
रवींद्रनाथ टागोर त्यांना मे बी पत्र लिहीन मी.
ओके.
कारण ज्या पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या फॅसेट्स ऑफ लाईफ आपण म्हणतो ना, जीवनाच्या वेगवेगळ्या अंगांचा समग्र आस्वाद घेत आणि त्यातल्या छोट्या 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 गोष्टी टिपत आपल्याबरोबरच आपल्या आजूबाजूच्यांचं आयुष्य बदलून टाकलं, आणि प्रॉबेबली मी त्यांना हे विचारेन की शांतिनिकेतन मला चालू करायचं असेल तर मी माझ्यात काय आणलं पाहिजे तुमच्यातलं मला सांगा, कारण मला हवंय शांतिनिकेतन माझ्या आसपास एखादं.
लिही ना मग पत्र.
प्रिय रवींद्रनाथ, सन वी वी, तुम्हाला प्रिय असं मी म्हणू शकते कारण तुमच्या कामातून तुम्ही तितका आपलेपणा आमच्या मनात तुमच्याविषयी तयार केला आहे. नाहीतर ज्येष्ठ परम पूज्य असं म्हटलेल्या व्यक्ती आपल्यापासून लांब आहेत की काय असं आपल्याला वाटतं. तुमच्याकडे पाहिल्यानंतर आणि तुमच्या पांढऱ्या दाढीकडे पाहिल्यानंतर मला कुठेतरी आपल्या आजोबांशी आपण बोलतो आहोत असं वाटतं, आणि म्हणून प्रिय रवींद्रनाथ असं तुम्हाला म्हणते. मला खूप इच्छा आहे तुमच्यासारखा निसर्ग बघायची, मला खूप इच्छा आहे तुमच्यासारखी झाडं फुलं पानं बघायची, प्रत्येक फुलामध्ये कविता शोधायची, प्रत्येक नात्यामध्ये कविता शोधायची, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आसपासच्या लहान मुलांसाठी ती पुढे जाऊन कुठेतरी खूप मोठी होणार आहेत या खात्रीने तुम्ही जे तयार करून ठेवलेत ते विश्व उभारण्याची कपॅसिटी आणि ती शक्ती तुम्हाला कुठून मिळाली, ती मिळावी यासाठी तुम्ही तुमच्यातलं मूल सतत जिवंत कसं ठेवलं हे मला सांगा, पत्र लिहून कळवा. पत्राची वाट बघते स्पृहा.
वाव, दॅट वॉज ऑसम, दॅट वॉज ओ गॉड, आय वुड हॅव नेव्हर इमॅजिन. म्हणजे मी ह्या कधीच विचार केला नसता की तू रवींद्रनाथ टागोरांना पत्र लिहिशील.
मी या व्यक्तिमत्वांनी खूप फॅसिनेटेड आहे, आणि एस्पेशली मला असं वाटतं की आपण आत्ताच्या काळात आहोत ना, तेव्हा ते जे प्रेम आहे ना, प्रेम प्रेम बेसिक प्रेम,
हो
जसं आपण मगाशी पण म्हणलं की अप्रिसिएशन,
बरोबर,
ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्यांना चांगलं म्हणायला काय प्रॉब्लेम आहे.
खरं
आपण उगाच आपलं आयुष्य खूप कॉम्प्लिकेटेड करून घेतलंय का, किंवा सोशल मीडियाच्या त्या राक्षसामध्ये जस्ट बिकॉज समोरचा माणूस आपल्याला दिसत नाही यामुळे आपण स्वतःकडे तो हक्क घेतलाय का की आपण त्याला वाटेल तसं बोलू शकतो.
बरोबर.
हा आता आपला विषय झाला म्हणून मी म्हणते, पण ओव्हरऑलच एकमेकांशी चांगलं वागायला खूप खूप कष्ट नाही लागत,
नाहीच.
म्हणजे वाईट वागायला जास्त कष्ट लागतात, इनफॅक्ट जास्त एनर्जी
जाते.
तर त्या काळामध्ये मला खूप महत्वाचा वाटतो हा थॉट, ही माणसं.
सो स्पृहा, आय एम सो ग्लॅड अँड आय एम सो हॅपी की तुझ्याशी इतक्या छान शांतपणे गप्पा मारता आल्या. आय थिंक ते जे कंपोजर तू म्हणत होतीस ते थोडंफार इम्बाईब केलेलं आहेस आणि ते तुझ्या लिखाणातून दिसतंय. सो तुझ्या स्टेजमध्ये आहेस आयुष्याच्या सध्या, व्यवस्थित रिफ्लेक्ट होत आहे त्याच्यातून. सो दॅट इज अ ग्रेट थिंग, आणि लुकिंग फॉरवर्ड की तू अजून ओ टी टी सिरीज, फिल्म, हॉलिवूड फिल्म,
थँक्यू,
असं सगळं करत रहा. आम्ही सगळे तुझ्यावर खूप प्रेम करणारी जी माणसं आहोत आम्ही आहोतच तुझ्याबरोबर.
थँक्यू.
आणि थँक्यू सो मच इतका वेळ काढून तू आमच्यासाठी आलीस आणि आमच्याशी गप्पा मारल्यास, तुझी सुंदर सुंदर कविता आम्हाला ऐकवलीस आणि रवींद्रनाथ टागोरांना पत्र लिहिलंस. दॅट वॉज द मोस्ट ऑसम थिंग. थँक्यू सो मच.